Jazz.com. एकोणीस फेब्रुवारी 1630 साली शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला आणि मराठी राज्याचे संस्थापक जिजाऊंच्या छत्रछायेखाली वाढू लागले. शिवनेरीवर तेव्हा शहाजीराजे नव्हते. मुघलांशी जुळवून घेण्यासंबंधी राजकीय परिस्थिती नेमकी काय आहे याचा अंदाज घेण्यासाठी ते शिवनेरीहून निघाले होते. पण याच काळात अघटित घडलं. विजापूरच्या फौजांनी पुणे जहागिरीवर अक्षरशः नासधूस आरंभली, इतकी की तब्बल 8 वर्षे पुणे पूर्ववत होऊ शकलं नाही. नोव्हेंबर 1630 मध्ये शहाजी राजांनी मुघलांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. त्याचा परिणाम असा झाला की मोघलांनी दक्षिणेत सुभेदार आझम खान याच्या नेतृत्वात जी मोहीम सुरू केली त्यात शहाजीराजांनी सहभाग घेतला. या मोहिमेत मुघलांनी संगमनेर आणि जुन्नर हे निजामाचे इलाके शहाजीराजांना दिले. शिवाय शहाजीराजांची मुघलांनी नाशिकचे लष्कर अधिकार प्रमुख म्हणून नेमणूक केली. पण शहाजीराजांचे मुघलांशी हे मैत्रीचे संबंध फार काळ टिकले नाहीत. मुघलांनी शहाजीराजांच्या काही जहागिऱ्या काढून घेतल्याचं निमित्त झालं आणि मुघलांशी त्यांचे संबंध पुन्हा बिघडले. यावेळी शहाजीराजांनी विजापूरकरांकडे मुघलांविरुद्ध मदत मागितली. यावेळी खरंच शहाजीराजांनी आपला मुत्सद्दीपणा दाखवून दिला. त्यांनी विजापूरच्या गादीवर निजामशाहीच्या घराण्यातील वारसाला बसवले आणि सगळी सूत्रे आपल्या ताब्यात घेतली. 1633 साली मुघलांनी दौलताबाद ही निजामशाहीची राजधानी जिंकून घेतली. पण नाशिक, जुन्नर आणि कोकण इथून मात्र शहाजीराजांनी मुघलांविरुद्ध आपला निकराचा प्रतिकार सुरूच केला. ही गोष्ट विजापूरकरांना मोठ्या आदराची आणि कौतुकाची वाटत होती. मुघलांच्या डोळ्यात सतत सळणारे निजामशाही राज्य एकदाचे नष्ट करावे या हेतूने शहाजहानने निजामाच्या प्रांतांवर हल्ले करायला सुरुवात केली. त्याचवेळी शहाजहानने विजापूर राज्यात आक्रमण करून विजापूरकरांनाही दणका दिला. पण नंतर झालेल्या समजूत्यानुसार शहाजहानने पुणे, कल्याण आणि भिवंडी हे इलाके विजापूरला दिले. 1636 साली हा संघर्ष थांबला. शहाजी राजांनी आपले नाशिक, जुन्नर, संगमनेर आणि कोकण हे प्रदेश मुघलांना दिले आणि त्यांनी विजापूरच्या मोहम्मद आदिलशहाशी मैत्री प्रस्थापित केली. त्या बदल्यात त्यांना पुण्याच्या जहागिऱ्या परत देण्यात आल्या. त्याचबरोबर बेंगळूर हे सुद्धा शहाजी राजांना जहागीर म्हणून देण्यात आले. यावेळी शिवाजी महाराजांचं वय 7 वर्षे इतकं होतं. मुघलांची दक्षिणेवरची आक्रमणं, चाललेला संघर्ष शिवाजी महाराजांनी पाहिला होता. शिवाजी महाराजांच्या मुघलांच्या संघर्षाची बीजे या काळात काही प्रमाणात रोवली गेली. शिवाजी महाराज आणि त्यांचे थोरले बंधू संभाजीराजे तेव्हा शहाजीराजांसोबत बेंगळुरातच राहत होते. शिवाजीराजे 12 वर्षांचे होईपर्यंत जिजाऊंसोबत बेंगळुरात राहिले. पण नंतर ठरल्याप्रमाणे संभाजीराजे शहाजीराजांसोबत बेंगळुरातच राहिले आणि पुण्याच्या जहागिरीची व्यवस्था पाहण्याकरता जिजाऊ शिवबांना घेऊन महाराष्ट्रात परतल्या आणि शहाजीराजे आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी तुकाबाई आणि पुत्र व्यंकोजींसोबत बेंगळुरातच राहिले. पुण्याच्या जहागिरीची माहिती करून घेऊन द्यायला त्यांच्यासोबत शहाजीराजांचे अत्यंत विश्वासू आणि निवडक सहकारी होतेच. शिवाजी महाराजांना मिळालेली जहागिरी म्हणजे पुणे जिल्ह्यातला बराचसा भाग होता. शिवाजी महाराज हळूहळू जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली तयार होत होते. धर्मश्रद्धा, उदार वृत्ती, अन्यायाबद्दलची चीड या महान मूल्यांची देणगी त्यांना याच काळात जिजाऊंनी दिली. पुण्याची जहागीर फार मोठी नसली तरी महत्वाच्या ठिकाणी होती. या जहागिरीत असणाऱ्या सह्याद्री पर्वतामुळे कोकण आणि घाट असे दोन भाग पडले होते. जहागिरीच्या परिसरातले डोंगर खूपच उंच असल्यामुळे पुणे जहागिरीला नैसर्गिक संरक्षण कवच होतं. आजूबाजूच्या निसर्गाप्रमाणे तिथं वस्ती करणाऱ्या माणसांची शरीरे आणि मने तयार होतात. त्यामुळे या खोऱ्यातली माणसं मनाने आणि शरीराने काटक आणि लढाऊ आहेत. उत्तर ते दक्षिण पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगातून काही छोट्या रांगा पूर्वेकडेही निघाल्या आहेत आणि त्या दरम्यान काही नद्या वाहतात आणि त्यामुळेच प्रदेशही सुपीक आहे. या डोंगर रांगांमुळे इथली वस्ती ही काटक लोकांची आहे. ही खोरी उत्तरेला जुन्नरपासून दक्षिणेला महाबळेश्वरच्या दरम्यान होती. महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेनुसार ही खोरी पश्चिमेला आहेत आणि पश्चिम दिशा ही मावळती दिशा असल्यामुळेच हा प्रदेश मावळ म्हणून ओळखला जाऊ लागला आणि या खोऱ्यात राहणाऱ्या लोकांना मावळे असं म्हणण्याचा प्रघात पडला. त्या काळात खेडे हे प्रशासनाचे मुख्य ठिकाण मानले जायचे. या खेड्यांचा सारा व्यवहार देशमुख आणि कुलकर्णी मंडळी यांच्याकडे असे. वतनदारांना मोठा मान होता. रोख रकमा सारा माफ असलेल्या जमिनी आणि लहानशी जहागिरी ज्याच्याकडे असेल त्याला वतनदार असं म्हटलं जायचं. सत्ता बदलली की वतनदारांच्या निष्ठा सुद्धा बदलत होत्या. वतनदारांना फक्त आपलं वतन प्रिय असायचं. शिवाजी महाराज याच काळात जिजाऊंकडून धडे घेत होते. नीतिमत्तेच्या शिक्षणाबरोबरच राज्यकारभार आणि इतर शिक्षण घेत होते. शिवाजी महाराज हळूहळू साऱ्या गोष्टी समजून घेत होते. एका मजबूत राज्यासाठी आपल्याकडे किल्ले असायला हवेत हा धडा लवकरच शिवबा शिकले. त्याचं असं झालं की मोहम्मद आदिल शहा काही कारणामुळे शहाजीराजांवर नाराज झाला आणि त्याने पुणे जहागिरीवर आक्रमण केले. संरक्षणासाठी किंवा नियोजनासाठी आपल्याकडे एकही किल्ला नसल्यामुळे हे आक्रमण सहजच झाले हे शिवाजी महाराजांना कळून चुकले. आदिलशहा आणि शहाजीराजांचे संबंध पुन्हा चांगले झाले पण शिवाजी महाराज ही गोष्ट मात्र कधीच विसरले नाहीत. शिवाजी महाराजांनी जेव्हा कोंढाणा किल्ला ताब्यात घेतला होता तेव्हा विजापूरच्या दरबारात भूकंपच झाला होता. कोंढाणा ताब्यात घेणं म्हणजे साधी गोष्ट नव्हती. विजापूरच्या सत्तेला हा मोठा अपमानच वाटला. त्यावेळी आदिलशहाच्या सेनापतीने म्हणजेच फत्ते खान खुरावंद खान याने शिवाजी महाराजांच्या विरोधात मोहीम उघडली. याला उत्तर देण्यासाठी महाराजांनी पुरंदरला आपला तळ उभारला. पण इतक्यात त्यांना खबर मिळाली की शहाजीराजांना आदिलशहाने कैद करण्याचा आदेश दिला आहे. ही घटना 28 जुलै 1648 यावेळी शहाजीराजांच्या बेंगळुरूमधल्या जहागिरीवर सुद्धा आक्रमण करण्यात आले. पण शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे यांनी हे आक्रमण परतवून लावले. किल्ल्यासाठी आदिलशाहीची चाललेली धडपड पाहून किल्ल्यांचं महत्व त्यांना चांगलंच समजलं. यावेळी शिवाजी महाराजांच्या जहागिरीवर सुद्धा आक्रमण करण्यात आलं पण त्यांनी मोठ्या पराक्रमानं विजापूरच्या सैन्याला पराभूत केलं. यात महाराजांच्या विरोधात झालेल्या मोहिमेचं नेतृत्व फलटणचे निंबाळकर आणि घाटगे यांनी केलं. महाराजांना स्वकीयांचा सुद्धा विरोध सहन करावा लागत होता हेच यातून सिद्ध होत. या मोहिमेत शिवाजी महाराजांनी फत्ते खानचा पराभव केला. याबाबतचे विस्तृत वर्णन कवींद्र परमानंद यांनी आपल्या शिवभारत या ग्रंथात केलं आहे.